मी शर्मिला पवार बोलती. आपल्या बारामती लोकसभा मतदारसंघाच्या लोकप्रिय खासदार सुप्रियाताई सुळे या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या आपल्या पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक लढवीत आहेत. त्यांची निशाणी आहे तुतारी वाजवणारा माणूस आणि वोटिंग मशीनवर त्यांचा अनुक्रमांक आहे 3. आपण सर्वजण आदरणीय पवार साहेब आणि पवार कुटुंबावर नितांत प्रेम करणारे आहात. आपणास नम्र विनंती आहे की दिनांक 7 मे रोजी जवळच्या मतदान केंद्रावरती जाऊन मशीनवरील अनुक्रमांक 3 समोरील सुप्रियाताई सुळे यांचा फोटो पाहून खात्री करा आणि तुतारी वाजवणारा माणूस या निशाणी समोरील बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमताने विजयी करावे. धन्यवाद.